आकाशवाणी नागपूर, राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तूर, मसूर आणि उडदाचं जेवढं उत्पादन होईल ते सर्व किमान हमी भावानं खरेदी करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. आयुष्मान भारत सारख्या योजनांद्वारे भारतानं बालमृत्यू रोखण्यासाठी केलेले प्रयत्न अनुकरणीय. संयुक्त राष्ट्राच्या अहवालात गौरवोद्गार. नागपूरच्या प्रधान महालेखापाल कार्यालयात आज विविध ई प्रकल्पांची सुरुवात. निवृत्तीवेतनधारकांना मिळणार दिलासा. आणि वर्धा जिल्ह्यातील आर्वी पाठोपाठ महावितरणच्या पिंपळगाव उपकेंद्राला ISO मानांकन. आता सविस्तर बातम्या. तूर, मसूर आणि उडदाचं जेवढं उत्पादन होईल ते सर्व किमान हमीभावानं खरेदी करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्लीत कृषी भवन इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. शेतमालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं ते म्हणाले. याकरता शेतकऱ्यांना नाफेड आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघाच्या पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. शेतकऱ्यांना तूर, मसूर आणि उडदाचा योग्य भाव मिळावा याकरता राज्य सरकारांनी प्रभावी आणि पारदर्शी खरेदी पद्धत राबवावी असं आवाहन त्यांनी केलं.
केंद्र सरकार ने फैसला किया है कि तुअर, मसूर, उड़द किसान जितना भी इसका उत्पादन करेगा उसको मिनिमम सपोर्ट प्राइस पर खरीदा जाएगा. बस किसान को रजिस्ट्रेशन करवाना होगा. मेरी किसान भाइयों से भी अपील है और सभी राज्य सरकारों से मैं अपील करता हूं कि तुअर, मसूर और उड़द के ठीक दाम किसानों को मिल सके इसके लिए वो प्रभावी और पारदर्शी इन फसलों की खरीद की व्यवस्था करे. और इनकी खरीदी के लिए केंद्र सरकार ने, कृषि विभाग ने राज्य सरकारों को अनुमति दी है.
येत्या 4 वर्षात या अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्णता साध्य करण्याचं उद्दिष्ट अर्थसंकल्पात निश्चित करण्यात आलं आहे. केंद्र सरकारनं चालू रबी हंगामात 37,49,000 टन कडधान्याचा तर 28,28,000 टन राईच्या खरेदीला मान्यता दिली आहे अशी माहिती त्यांनी दिली. खरीपातली तूर खरेदी 2,46,000 टन पर्यंत खाली असून त्याचा फायदा 1,71,000 शेतकऱ्यांना मिळाला आहे. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये हमी भावानं खरेदी सुरू असून कर्नाटकात खरेदीची मुदत 1 मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. भंडारा जिल्हा हा धान उत्पादकांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर 7ही तालुक्यात धान खरेदी केली जाते. आधारभूत धान खरेदी केंद्रांवर नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या मर्यादेत हेक्टरी 20,000 रुपये बोनस मिळणार आहे. यासंबंधीचा शासन निर्णय झाला असून लवकरच बोनसची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. खरीप हंगाम 2024 करता जिल्ह्यातील 7ही तालुक्यांमध्ये पणन विभागामार्फत 236 धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून 1,65,664 शेतकऱ्यांनी शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांवर नोंदणी केली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना निश्चितच बोनसचा फायदा मिळणार आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स 2025 ॲनिमेशन, गेमिंग, ई स्पोर्ट, कॉमिक्स, चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी. विशेष उपक्रमात सहभागी व्हा. क्रिएट इन इंडिया चॅलेंज. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ wavesindia.org.
देशातल्या प्रसारमाध्यमं आणि मनोरंजन क्षेत्रानं 2024 सुमारे 2,500 अब्ज रुपयांची उलाढाल केली तर जाहिरातीतून मिळणारा महसूल 8.1% वाढला आहे. फिक्की आणि अँस्टर अँड यंग या संस्थांनी सर्वेक्षण करून प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही माहिती दिली. जाहीर कार्यक्रमाच्या थेट प्रसारणात 15% वाढ झाली तर दूरचित्रवाहिनी, चित्रपट, छापील माध्यमं आणि ऑनलाईन गेमिंगचे ग्राहक 2% कमी झाले असं या अहवालात म्हटलं आहे. चालू वर्षात या क्षेत्रात 7.2% वाढ होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. मुंबईत आज एका कार्यक्रमात हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यावेळी उपस्थित होते. देशात प्रसारमाध्यमांमध्ये सर्जनशील मजकुरात गेल्या काही दिवसात सातत्यानं वाढ होत असून ग्रामीण आणि दुर्गम भागातले प्रतिभावंत कलाकार जगासमोर व्यक्त होत आहेत असं ते यावेळी म्हणाले. माहिती आणि प्रसारण मंत्रालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या वेब्स उपक्रमाबाबत त्यांनी माहिती दिली. आयुष्मान भारत सारख्या योजनांद्वारे भारतानं बालमृत्यू रोखण्यासाठी केलेले प्रयत्न अनुकरणीय असल्याचे गौरवोद्गार संयुक्त राष्ट्राने एका अहवालात काढले आहेत. आरोग्य क्षेत्रात धोरणात्मक गुंतवणूक करून भारतानं लाखो बालकांचे प्राण वाचवल्याचं या अहवालात म्हटलं आहे. भारतानं 2000 पासून 5 वर्षाखालच्या बालकांच्या मृत्यूदरात 70% आणि नवजात बालकांच्या मृत्यूदरात 61% घट करण्यात यश मिळवलं आहे. यासाठी आरोग्य सुविधांची व्याप्ती वाढवण्यात आली, पायाभूत सुविधा आणि संसाधनांच्या विकासासाठी उपाययोजना केल्या गेल्या असंही यात म्हटलं आहे. यासाठी संयुक्त राष्ट्रांनी आयुष्मान भारत योजनेचा दाखला दिला. या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी 5,500 अमेरिकन डॉलरचं संरक्षण दिलं जातं असं अहवालात म्हटलं आहे. मतदार याद्यांचं निरंतर अद्ययावतीकरण करण्याची प्रक्रिया आणि प्रत्येक मतदान केंद्राकरता राजकीय पक्षांकडून मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींची नियुक्ती यासंदर्भात राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त एस चोक्कलिंगम यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातल्या मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची काल बैठक झाली. यासंदर्भात सविस्तर चर्चा करून सर्व राजकीय पक्षांच्या सूचनांची नोंद घेऊन त्या अनुषंगानं कायद्यातल्या तरतुदी विचारात घेत कार्यवाही करण्यात येईल असं चोक्कलिंगम यांनी सांगितलं.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नागपूरच्या प्रधान महालेखापाल कार्यालयात आज ईपीपीओ, ईजीपीएफ आणि ऑनलाईन ग्रिव्हियन्स रिड्रेसल सिस्टीम अशा विविध ई प्रकल्पांच्या उद्घाटन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. प्रधान महालेखापाल जया भगत यांच्या हस्ते हे उद्घाटन कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात पार पडलं. अनेक ई प्रकल्पांपैकी ईपीपीओ बद्दल त्यांनी सविस्तर माहिती देताना सांगितलं की
पहला जो डिजिटल इनोवेशन है वो है ईपीपीओ, इलेक्ट्रॉनिक पेंशन पेमेंट ऑर्डर. पेंशनर्स के जो ओरिजिनल पेंशन केसेस हैं वो उनकी डिजिटल अथॉरिटी हम निकालते हैं, तो अब ना तो केस प्रोसेस करने में विलंब है, ना कागजी कोई ब्यूरोक्रेटिक डिले है और ब्यूरोक्रेटिक प्रॉब्लम्स नहीं है. पेंशनर्स को इमीडिएटली ईपीपीओ मिल जाता है और फिर स्टेट गवर्नमेंट महाराष्ट्र शासन की जो निवृत्ति वेतन वाहिनी वेबसाइट है उस पर जाके इमीडिएटली वो उसको मैंने 2 सेकंड के अंदर डाउनलोड कर दिया और उनके मोबाइल पे भी SMS चल जाता.
याशिवाय आतापर्यंत जीपीएफ धारकांना ज्या सोयी सुविधा नव्हत्या त्या ईजीपीएफ प्रणालीच्या मार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे असं देखील भगत यांनी सांगितलं. या माध्यमांना संकेतस्थळावर निवृत्ती वेतनधारक जेव्हा ईजीपीएफ वर क्लिक करतील तेव्हा त्यांना सगळा तपशील सहज प्राप्त होऊ शकेल. तिसरे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ऑनलाईन ग्रिव्हियन्स रिड्रेसल सिस्टीम एजी ऑफिसनं तयार स्वतः केला आहे. या अंतर्गत सर्व तक्रारी ऑनलाईन नोंदवून त्याचं ऑनलाईन निराकरण करण्यात येणार आहे. यासाठी निवृत्तीवेतनधारक किंवा जीपीएस सबस्क्रायबर असो त्याला केवळ आपला अधिकृत मोबाईल नंबर त्या ठिकाणी नोंदवायचा आहे. या तक्रार निवारण कक्षाच्या माध्यमातून आमच्या विभागाशी आणि तत्सम संबंधित विभागाशी देखील जर अर्जदाराची तक्रार असेल तर ती देखील सोडवणं शक्य होणार आहे असं भगत यांनी सांगितलं. यावेळी पेन्शनर समाधान हा उपक्रम सुरू करण्यात आला असून यामुळे व्हॉट्सअप व्हिडिओ डिस्कशनच्या माध्यमातून सुविधा देऊ करण्यात आल्या आहेत. या ई प्रकल्पामुळे महाराष्ट्र राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. व्याघ्र सफारीसाठी प्रख्यात असणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांच्या सफारीचा आनंद वाढविण्यासाठी व्यवस्थापनानं महत्वपूर्ण पावले उचलली आहेत. दरम्यान बफरमध्ये जिप्सीकरिता जम्पिंग पॅटर्न राबविण्यासोबत संपूर्ण दिवस सफारीसाठी विशेष सुविधा आणि 2 गेटवर रात्री उशिरा येणाऱ्या पर्यटकांसाठी प्रवेश नियम शिथिल करण्यात आले आहेत. महावितरणच्या नागपूर परिमंडल अंतर्गत असलेल्या वर्धा जिल्ह्यातील आर्वी पाठोपाठ हिंगणघाट तालुक्यातील पिंपळगाव या 33-11 KV उपकेंद्राला ISO 9001:2015 मानांकन मिळालं आहे. काही दिवसांपूर्वीच आर्वी इथल्या 33-11 उपकेंद्राला देखील 9001:2015 आणि ISO 45001:2018 मानांकन मिळालं असल्यानं आता नागपूर परिमंडलातील 2 उपकेंद्रांनी हा बहुमान पटकावला. तूर, मसूर आणि उडदाचं जेवढं उत्पादन होईल ते सर्व किमान हमी भावानं खरेदी करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. आयुष्मान भारत सारख्या योजनांद्वारे भारतानं बालमृत्यू रोखण्यासाठी केलेले प्रयत्न अनुकरणीय. संयुक्त राष्ट्राच्या अहवालात गौरवोद्गार. नागपूरच्या प्रधान महालेखापाल कार्यालयात आज विविध ई प्रकल्पांची सुरुवात. निवृत्तीवेतनधारकांना मिळणार दिलासा. आणि वर्धा जिल्ह्यातील आर्वी पाठोपाठ महावितरणच्या पिंपळगाव उपकेंद्राला ISO मानांकन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.